नमस्कार. आकाशवाणी पणजे केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं ह्यो आसात प्रादेशिक खबरो. मुखेल खबरो. ऑपरेशन सिंदूरचे यश हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला देशाचे वाढते ताकीची बरी देख आसा असे मुखेलमंत्र्यांनी म्हळां. राज्य सरकारान गोंयांत वीज निर्मिती खातीर न्युक्लियर प्लांट उभारपाचो प्रस्ताव केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर हांच्या मुखार दवरला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज रातच्या 8 वरांचेर राष्ट्राक उद्देशून उलोवप करतले. राज्यातल्या दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण गोंय दिव्यांग आयोगा वतीन करतले अशी माहिती समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय हांणी दिल्या. गोंयचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लय कुशल कल्याण यात्रा कार्यावळी खाला फाल्यां सावन दक्षीण गोंयची भोंवडी करतले. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज रातच्या 8 वरांचेर राष्ट्राक उद्देशून उलोवप करतले. पहलगामांत जाल्ल्या आतंकवादी हल्ल्या उपरांत भारतान सुरू केल्ल्या ऑपरेशन सिंदूराचे फाटभुयेर ते उलोवप करतले. ऑपरेशन सिंदुरा वेळार 25 भारतीय आनी 1 नेपाळी नागरिकाक मरण आयिल्ले. ह्या कारवायेंत भारतान पाकिस्तानातले जायत्यो आतंकवादी सुवाती नष्ट करून 100 वयर आतंकवाद्यांक मारल्यात. गोंयांत वेगवेगळ्या धर्माचे लोक एकवटीत रावतात अशें सांगून मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी गोंयांतल्या एकवटाच्या म्हत्वाचेर भर दिला. गोंयचे सुरक्षे खातीर हो एकवट खूब म्हत्वाचो आसा अशें तांणी मुखार सांगलां. ऑपरेशन सिंदूरचें जैत हें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला देशाचे वाडटे शक्तीची एक बरी देख आसा अशें मुखेलमंत्र्यांनी मुखार म्हळां. गोंयांत वेगवेगळ्या धर्माचे लोक एकवटान रावतात तेच परी देशाचे शिमेर रावून देशाची राखण करपी जवाना खातीर तिरंग्याचे मिरवणुकेत वांटेकार जातात. हातूंतल्यान गोंयच्या लोकांचो एकवट दिसून येता हाचेर मुखेलमंत्र्यांनी आपल्या उलोवपांतल्यान उजवाड घालो. गोंयांत वीज निर्मिती खातीर न्युक्लियर प्लांट उभारपाचो प्रस्ताव राज्य सरकारान केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर हांचे कडेन दवरला. हे शिवाय 652 कोटी रुपया हर घर चल येवजण चालीक लावपाक दितले. हे शिवाय स्वच्छ भारत येवजणे खातीर राज्य सरकाराक 113 कोटी रुपया दितले अशी माहिती मनोहरलाल खट्टर हांणी दिल्या. जाल्यार मडगांव 20 MLD एसटीपी प्लांट, साखळे 3 MLD जाल्यार फोण्या 8 MLD एसटीपी प्लांट खातीर केंद्र सरकाराची अर्थीक मजत दितले अशी माहिती मनोहरलाल खट्टर हांणी मुखार दिल्या.
गोवा प्रदेश तुलनात्मक बाकी प्रदेशो बहुत अच्छा एक प्रकार से परफॉर्म कर रहा है. 24/7 यहां पर पावर की सप्लाई इसको सुनिश्चित किया गया है. फिर एटीएनसी लॉसेज यहां के पूरे देशभर की तुलना में काफी कम है. हर घर में यहां बिजली पहुंची है. यहां पर पानी हर घर पहुंचे इसके लिए एक योजना यहां के प्रांत की ओर से हमको बताई गई है. इस पर कुल खर्च 652 करोड़ रूपया इन्होंने बताया है. उस पर हम जाकर के विचार करके और उसको खुले मन से सहायता करने का मैं वादा करता हूं. यहां 100 नए प्लांट एसटीपीज हैं जिसमें मारगुआ के 20 MLD का प्लांट है, संखाली का 3 MLD का, गोंडा का 8 MLD का. तो ऐसे तीनों प्लांट के लिए और सहायता जो है वो दी जाएगी. और यहां अपना कोई जनरेशन का प्लांट शुरू हो इस बारे में भी हमारा विचार हुआ है. खास करके यहां और तो स्कोप नहीं है लेकिन न्यूक्लियर प्लांट के बारे में जरूर चर्चा हुई है. आगे चलकर अगर यहां से डिमांड आएगी उसके ऊपर भी हम विचार करेंगे.
मनोहरलाल खट्टर आज गोयात आये ते वेळार तांणी मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत, शार उदरगत मंत्री विश्वजीत राणे, खासदार श्रीपाद नायक, वीज मंत्री सुदीन ढवळीकर हांचे सयत तांणी परवरे मंत्रालयांत संबंधित खात्याविशी तशेंच राज्याची सध्याची स्थिती आनी मागण्यांविशी खासा बसका घेवन नियाळ घेतलो. राज्यातल्या दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण गोंय दिव्यांग आयोगा वतीन करतले अशी माहिती समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय हांणी दिल्या. तशेंच ADIP येवजणेचो लाव दिवपा खातीर 20 मे ते 2 जून मजगतीं तालुको पांवड्याचेर खासा शिबिरां घेवन पात्र दिव्यांग व्यक्तींक हे येवजणेचो लाव मेळोवन दितले. ही शिबिरां पंचायत तशेंच नगरपालिकेच्या सभाघरांनी जातलीं. दिव्यांग व्यक्ती खातीर आशिल्ल्या येवजणेचो लाव ह्या पात्र उमेदवारांक मेळचो म्हण नवे सर्वेक्षण म्हत्वाचे थारतले अशी माहिती ह्या वेळार मंत्री सुभाष फळदेसाय हांणी दिल्या. सध्या 2011 जनगणने प्रमाण दिव्यांग व्यक्तींक फकत 7 तरांच्या दिव्यांगपणाच्या श्रेणी खातीर येवजण्यो आशिल्ल्यो मात आतांच्या बदला प्रमाण 21 तरांच्या दिव्यांग श्रेणी खातीर सरकाराच्यो येवजण्यो उपलब्ध आसात अशी माहिती मंत्री सुभाष फळदेसाय हांणी ह्या वेळार उलयतना दिली. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
गोंयचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई कुशळ कल्याण यात्रा कार्यावळी खाला फाल्यां सावन म्हळ्यार 13 मे 2025 दक्षीण गोंयची भोंवडी करतले. दक्षीण गोंयचे संबंधीत भोंवडेर ते देवळां इगर्जी दर्गा आनी गुरूद्वारांक भेट दिवपाचे आसात. राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लय 13 मे दिसा सकाळी सावयवेरेच्या अनंत देवस्थानांत वचून देवाचे दर्शन घेतले. उपरांत माड्रोळच्या श्री माळसा देवी आनी नागेशीच्या श्री नागेश देवाचे दर्शन घेतले. सांजवेळा राज्यपाल राशोल सेमिनारी तशेंच फातर्पेच्या श्री शांतादुर्गा कुंकळकान आनी शांतादुर्गा फातर्पेकान तशेंच श्री सप्तकोटेश्वराच्या देवळांत वचून देवाचे दर्शन घेतले. सुरक्षा जागृताय मोहिमेचो एक वांटो म्हूण गोंय येरादारी खातें आनी गोवा कॅन संघटनेन आयज पणजेंतल्या वेवसाय धनयांची भेट घेवन पणजे शारांतले फुटपाथ तशेंच चलत वचपाच्यो सुवातो रित्यो करपाक सांगपाची मोहीम सुरू केल्या. हे मोहिमे संबंदान खबराकारांक म्हायती दितना येरादारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी ही मोहीम एक सप्तकभर चालू उरतली अशें सांगलें. हे मोहिमे खाला जे कायद्या आड वतले तांचेर दंडाची कारवाय करतले अशें सांगलें. हे वेळार गोवा कॅन संघटनेचे रॉलांड मार्टिन्स हांणी उलोवप केलें. इतले मजगतीं आयज सावन सुरू जाल्ल्या संवसारीक रस्तो सुरक्षा सप्तकाच्या निमतान गोवा कॅन हे संघटनेन मडगांव येरादार जागृताय मोहीम राबयली. हे मोहिमेंत मडगांवचे येरादार पोलीस आनी मडगांव पालिका कर्मचारी हांचो आस्पाव आशिल्लो. हे वेळार फुटपाथ आडावन माल विकपी वेपाऱ्यांक समजिकाय दिली. हे अतिक्रमण बेगोबेग काडून उडोवचें नाजाल्यार कारवाय जातली अशी शिटकावणी ह्या वेळार तांकां दिली. हे मोहिमेंत गोवा केंचो लॉर्ना फेर्नांडीस मडगांव येरादारी पुलीस निरीक्षक संजय दळवी येरादारी पुलीस आनी नगरपालिका कर्मचारी हाजीर आशिल्ले. ही मोहीम राज्यातल्या हेर शारांनी चालीक लायतले अशें सांगून फेर्नांडीस हांणी मंगळारा पणजेंत अशीच मोहीम चालीक लावपाची माहिती दिली. अंदूच्या सुरक्षा सप्तकाची पांयान चलपी वाटसरू आनी सायकल चलोवपी हांची सुरक्षा ही मोख आसा अशी माहिती फेर्नांडीस हांणी मुखार उलयतना दिली. दिवचल म्हालांतल्या शिरगांव हांगासरल्या श्री लयराई देवीच्या जात्रेंत अंदू जाल्ल्या चेंगराचेंगरींत 6 जणांच्या मरणांच्या फाटभुंयेर हाचे मुखार शिरगांव लयराई देवस्थान समिती जात्रेत येवपी धोणाक वळखपत्र दितले आनी तांचे वरवीं यात्रेचेर नियंत्रण दवरपा खातीर खास येवजण आखतली अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष दिनानाथ गांवकार हांणी दिल्या. काल खबराकारा कडेन उलयतना देवस्थानचे अध्यक्ष श्री दिनानाथ गांवकार हांणी तांकां सांगले की 2 मे ह्या दिसा शिरगांवच्या लयराई देवीच्या जात्रेंत कांय जाणांच्या चुकीक लागून 6 भाविकांक मरण आयले. ते परत घडपाक जायना म्हणून लयराई देवस्थान समितीन धोरणाक मार्गदर्शन करतले अशें सांगले. खेरीज सहभागी जावपी धोरणाक आमी ओळखपत्रांचे वितरण करतले जेणे करून जात्रेक येवपी धोरणांची निश्चित संख्या आमकां मेळटली अशें ताणी मुखार सांगले. 2024-25 शिक्षणीक वर्सा माध्यमीक आनी उच्च माध्यमीक शाळा पांवड्यार 35 प्रकारच्यो खेळा सर्ती आयोजीत केल्ल्याची माहिती खेळा आनी तरणाटे वेव्हार खात्याचे संयुक्त सचीव अरविंद खुटकार हांणी एका परिपत्रकावरवीं दिल्या. ह्या वर्साच्यो म्हळ्यार 2025-26 वर्साच्यो शाळा सर्ती येसस्वी करपा खातीर सगळ्या माध्यमीक आनी उच्च माध्यमीक शाळांच्या खेळपाक इच्छूक आशिल्ल्या विद्यार्थ्यांची माहिती दरेक शाळेन खेळा संचालनालयाक दिवची अशें तांणी मागलां. 14, 17 आनी 19 वर्सां सकयल्ल्या चले चलयां खातीर ह्यो सर्ती आयोजीत करतात. ह्यो सर्ती तालुको जिल्लो आनी राज्य पांवड्यार पोंवप धांवप धनुर्विद्या रायफल शुटींग बुद्धीबळ जिमनास्टीक स्केटींग आनी योग अशा वेगवेगळ्या विशयांत जातात. आनी हवामान. भारतीय हवामान खात्यान उक्तायल्ल्या अदमासा प्रमाण फावशा वातावरणाक लागून मॉन्सून केरळांत 27 जून मेरेन पावतलो. मॉन्सूनाक केरळांतल्यान गोंयांत पावपाक 4 ते 5 दीस लागतात. हाका लागून तो गोंयांत 1 ते 1 जून मेरेन पावपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. पोरूं गोंयांत 4 जूनाक मॉन्सून पाविल्लो. इतले मजगतीं हवामान खात्यान दिल्ल्यान माहिती प्रमाण आयज पणजे चडाचड तापमान 35.2 अंश सेल्सियस जाल्यार उण्यांत उणें तापमान 27.6 अंश सेल्सियस नोंद जालां. 14 मे मेरेन वाऱ्याचो वेग वराक 45 ते 55 किलोमिटर मेरेन पावपाची शक्यताय आसा. हे खातीर नुस्तेमाऱ्यांनी दर्यांत वचचें न्हय अशें खात्यान कळीत केलां. आनी खबरो सोंपोवच्या आदीं परतून एक फावट मुखेल खबरो. ऑपरेशन सिंदूरचे यश हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला देशाचे वाडटे ताकतीची बरी देख आसा अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळां. राज्य सरकारान गोंयांत वीज निर्मिती खातीर न्युक्लियर प्लांटा उबारपाचो प्रस्ताव केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर हांच्या मुखार दवरला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज रातच्या 8 वरांचेर राष्ट्राक उद्देशून उलोवप करतले. राज्यातल्या दिव्यांग व्यक्तीचे सर्वेक्षण गोंय दिव्यांग आयोगा वतीन करतले अशी माहिती समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय हांणी दिल्या. आनी गोंयचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई कुशल कल्याण यात्रा कार्यावळी खाला फाल्यां सावन दक्षिण गोंयची भोंवडी करतले. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागा वरवीं तुमकां परतून आयकूंक मेळटल्यो प्रादेशीक खबरो फाल्यां सकाळीं 7 वरां 45 मिनटांचेर. तो मेरेन नमस्कार.